श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातील दुसरा श्लोक आपण आता पाहणार आहोत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा दुसरा श्लोक आहे. येथून ग्रंथाच्या विषयाला प्रारंभ झाला. पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं आणि ग्रंथाचा विषय काय आहे तो स्पष्ट केला आणि म्हटलं की गमू पंथ आनंत या राघवाचा. आणि आता ह्या दुसऱ्या श्लोकात व्यवहार आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घातलेली आहे. पहिल्या दोन चरणातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. समर्थाने मनाला उपदेश केला आहे. आता प्रश्न असा येतो की त्यांनी मनालाच उपदेश का केला? मना सज्जना असं म्हटलं तर ते मन खरोखरी सज्जन आहे का? भक्तिपंथानं गेलं असता श्रीहरी सहजच प्राप्त होतो असं विश्वासपूर्वक निश्चयपूर्वक समर्थ सांगतायत, तरी कसं काय आहे? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. मनालाच उपदेश केला त्याचं कारण ईश्वरप्राप्तीच्या आड मनच येत असतं. मनैव कारण बंधमोक्षयोः असं म्हटलेलं आहे. जीवाच्या बंधमोक्षाला कारण मनच आहे. जीवही म्हणतो मी जीव मजं बंधन मजं आहे जन्म मरण. पण जीव खरोखरच बद्ध आहे का? प्राणी संकल्पे बांधला. मी देह असा संकल्प केला आणि त्या अज्ञानाने तसं समजल्यामुळे जीवबद्ध झाला. वस्तुत जीवो ब्रह्मैव ना पराहा. जीव हा ब्रह्मरूपच आहे पण तो आपलं मूळ स्वरूप विसरला आणि प्रथम जीवभावावर आला आणि मी देह आहे असं म्हणत देह मनबुद्धीच्या नादी लागला आणि देहभावावर देहबुद्धीवर आला. आता मी देह असं म्हणायला लागल्यामुळे अज्ञानी झाला. आता ह्या अज्ञानाला कारण कोण आहे? तर संकल्प विकल्प करणारं आणि कामक्रोधादी विकाराने ग्रस्त झालेलं मनच याला कारण आहे. वस्तुत मन या नावाची वस्तू नाही. मन हे नाथिले संती नाही निरोपिले. किंवा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावय असं म्हटलेलं आहे. जे ज्यामुळे आत्मवस्तूला जीवदशा प्राप्त होते ते हे मन. हे मन रजोगुणाच्या फांदी तरळत असे. स्वरूपबोधाच्या आत्मबोधाच्या आड येणाऱ्या या मनाला चुचकारून हळूहळू वळवायचं आहे. हट्टी आहे मन. त्याला दृश्य पदार्थाकडून वळवून अदृश्य ईश्वराकडे लावायचं आहे. पण मन अत्यंत चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्याला पंचविध विषयांची गोडी लागून ते इंद्रियाधीन झालेलं आहे. त्याचबरोबर या मनाची एक गोष्ट चांगली आहे पण की त्याला ज्याची गोडी लावावी ना त्या गोडीला ते सवकतं आणि त्याचा ध्यास घेतं. या मनाचे एक निके जे देखिली गोडीच्या ठाया सोके ते अनुभव सुखची कवतिके दावीत जाईये. मनाला स्वरूपाची गोडी लावली म्हणजे ते तिथंच चिकटतं. आता इथं शब्द आला आहे सज्जना. हा शब्द इथं मनाला उद्देशून वापरलेला आहे. हे मन खरोखरच सज्जन आहे का? ते किती व्याप करतं आपल्याला. क्षणाक्षणाला व्यग्र चिंतामग्न असतं, दुःखी असतं, त्रस्त होतं, दुसऱ्याचा द्वेष मत्सर करतं निष्कारण काही कारण नाही. नाना विचार विकार कामना कल्पना यात गुंतून पडतं. पण समर्थ म्हणतात दुर्जन प्रगट न करावे, सज्जनापरीस आळवावे महत्त्व देऊने. जनामध्ये दुर्जन प्रगट तरी अखंड खटखट, म्हणून ते वाट बुजवून टाकावे. या त्यांच्या धोरणानुसार ते मनाला सज्जन म्हणत असावेत. जसं आपण मुलाला समजवायचं असलं म्हणजे अव्रात्याय त्रास देतो असं न म्हणता माझा शहाणा बाळ आहे असं म्हणतो, मग तो बाळ जरा शहाण्यासारखा वागतो. तसं मनालाही सज्जना म्हटलं म्हणजे ते सज्जन व्हावं अशी अपेक्षा आहे. आता इथं म्हटलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे, पहिला स्मरण आहे, चरण आहे त्याच्यात, भक्तिपंथेची असं म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणजे इथं चकार आलेला आहे. दासबोधात देखील समर्थाने म्हटलं आहे भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव, म्हणजे मानव भक्तीनेच देवपदाला पोचतो. म्हणजे भक्ती हे प्रमुख साधन आहे, भक्तीशिवाय परमार्थ ईश्वर प्राप्ती होणार नाही. भक्तीला म्हणूनच एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. पण मग योग ज्ञान याचं काय झालं? तर योग आणि ज्ञान हे दोन्हीला पोषक आणि आवश्यक आहेत. म्हणजे भक्तीच्या बरोबर योगही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तशी भक्ती ही स्वयंफलरूप आहे, तसं भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे. तरी देखील भक्तीला जर योगाची जोड मिळाली तर योगरूप भक्ती किंवा भक्तियुक्त योग होतो आणि भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. म्हणून भक्ती योग आणि ज्ञान हे एकमेकाला पूरक आहेत. जसं तिवईला तीन पाय असतात, त्यातला एक पाय जाऊन चालत नाही, तिन्ही पायांची आवश्यकता आहे. तसं या तिन्ही गोष्टी आपल्याला पाहिजेत आणि ह्या तिन्हीला शुद्ध कर्माचा पाया हवा. आता अशा भक्तीचं फळ काय तेही त्याच्यात सांगितलं. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, म्हणजे भक्तिमार्गाच्या पंथाच्या मार्गाने गेलेले असताना श्रीहरीची प्राप्ती सहजच होऊन जाते. म्हणजे काय होतं तर जीवाची त्या राघवाशी म्हणजे शिवाशी भोट होते, जीव आत्मरूप होतो आणि स्वरूप बोधावर जातो. आता भक्तीनं आणखीन काय होतं तर मन निर्मळ कोमल प्रेमळ आणि शुद्ध होतं. म्हणजे जे मन आड येत होतं त्या मनामध्ये हे परिवर्तन झालं की ते आपल्याला राघवाकडे न्यायला ते आपल्याला उपयोगी पडतं. तथापि त्यासाठी काही पथ्य पाळायला पाहिजेत. हा मनात बदल होण्यासाठी जसं काही करायला पाहिजे भक्ती योगाची साधना, त्याचबरोबर काही पथ्य पाळायला पाहिजेत. समर्थ यात म्हणतात पुढे शेवटच्या दोन चरणामध्ये, जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे आणि जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे ते सांगतायत. आता निंद्य गोष्टी पूर्ण सोडल्याखेरीज वंद्य गोष्टीचे सर्व भावाने आदराने आचरण घडत नाही. कर्माचे चार प्रकार आहेत, नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध. तर ह्या चारापैकी काम्य आणि निषिद्ध अशी कर्म शास्त्राला आणि संतसज्जनांना मान्य नाहीत, म्हणून ती निंद्य गणली जातात. त्या सर्व कर्माचा संपूर्ण संन्यास करायचा आहे, म्हणजे ती कर्म कधीच करायची नाहीत. आणि नित्य नैमित्तिक कर्म तन मन धनाने उत्तम करून त्यातलं मी आणि माझं काढून टाकायचं, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि ममत्व आसक्ती ही टाकून ती ईश्वरार्पण बुद्धीने करायची आहेत. पण त्याचा फलत्याग करायचा आहे. व्यक्तीला कुटुंबाला समाजाला देशाला हानी पोचवणारी दुसऱ्याला दुःख पीडा देणारी विध्वंसक अशी कर्म निंदे आहेत. फसवणूक लबाडी असत्य भाषण कठोर वर्तन हे सर्व निंदे आहे, ते सर्व सोडून द्यायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी दान परोपकार सत्य भाषण सेवा प्रेम क्षमाशीलता नम्रता हे सद्गुण वंदे आहेत, त्या अंगी बाणवायला पाहिजेत. त्यासाठी प्रथम निर्गुणांचा त्याग आणि नंतर सगुणांचा स्वीकार केला पाहिजे. अशा शुद्ध आचार विचारांचा भरभक्कम पाया प्रथम तयार करावा आणि त्यावर भक्तिप्रेमाचे मंदिर उभे करावे. त्या मंदिरात निवास करून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी, आपलं जीवन धन्य करावं. हरिओम तत्सत श्रीराम.